आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नागरी सेवा दिनानिमित्त राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान आणि स्पर्धेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण। शेतकऱ्यांनी शेतजमिनीची आपसी वाटणी केल्यानंतर मुद्रांक निबंधकाकडे 500 रुपयात वाटणी पत्र नोंदवता येणार। वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील शाळांच्या वेळेत बदल आणि उद्या संपूर्ण विदर्भात तुरळक पर्जन्यमानाची शक्यता। आता बातम्या विस्तारानं। सुशासन आणि राष्ट्रनिर्माणाच्या दिशेनं काम करण्याच्या संकल्पाला अजून बळकट करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। आज राष्ट्रीय नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात राष्ट्रसेवा हाच विकसित भारताचा भक्कम पाया असल्याचं नमूद केलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज या दिनाच्या औचित्यानं नागरी सेवेत कार्यरत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत। या दिनाच्या औचित्यानं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्ण यांनी आज नवी दिल्ली इथं नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांना संबोधित केलं। यावर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना विकसित भारत, नागरिक केंद्रित शासन आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत विकास ही आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। प्रामाणिकता, कर्तव्यनिष्ठा आणि समर्पण भावनेनं देशाच्या प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना नागरी सेवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे। दरम्यान राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान आणि स्पर्धा 2025-26 ची पारितोषिकं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली। यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
आपल्या संपूर्ण प्रशासनाने हा कार्यक्रम मनावर घेऊन उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी पार पडला। या कार्यक्रमांमुळे आपल्यालाच आपल्या क्षमतेची जाणीव झाली की आपण कमी काळामध्ये किती उत्तुंग काम करू शकतो याची कल्पना ही आपल्याला देखील या कार्यक्रमांच्या माध्यमातून आली।
अर्थव्यवस्थेच्या आकाराचा विचार करता महाराष्ट्राची स्पर्धा आता देशातील अन्य कोणत्याही राज्याशी नसून जागतिक आहे। महाराष्ट्र आता जगातील तिसावी मोठी अर्थव्यवस्था असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। अर्थव्यवस्थेच्या विकासाची हीच गती कायम राखल्यास आपण पुढच्या 2 ते 3 वर्षांमध्ये यूएई आणि सिंगापूरला देखील अर्थव्यवस्थेच्या आकारात मागे टाकू शकतो असं मुख्यमंत्री म्हणाले। दरम्यान ड्रोन आधारित देखरेख, डिजिटल डेटा मेंटेनन्स प्रणालीसाठी कृषी तसंच पदुम विभागास प्रथम क्रमांकाचा, 10 लाखांचा तर कार्यालयीन कामकाजातील सुधारणेसाठी मराठी भाषा या विभागाला 6 लाख रुपयांचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार सामान्य प्रशासन विभागाला प्रदान करण्यात आला। विभागीय स्तरावर तळोदा येथील आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांना प्रथम क्रमांकाचा, जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दुसऱ्या क्रमांकाचा तर वाशिम कृषी विकास अधिकारी यांना तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। महापालिका गटात कूल रूफ संकल्पनेसाठी अमरावती व्हॉट्स आणि चॅटबोटद्वारे सेवांसाठी छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन तर ई गव्हर्नन्ससाठी मीरा भाईंदर महापालिकेला अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची पारितोषिकं देण्यात आली। राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतीच्या आपसी वाटणीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महसूल खात्याच्या महत्वपूर्ण निर्णयाची त्यांनी माहिती दिली। पूर्वी शेतकऱ्यांना भाऊबंदकीत शेतीची वाटणी करून त्यांचे नोंदणीकरण करण्यासाठी तहसीलदाराची पूर्वमान्यता घेणे आवश्यक होतं। तहसीलदाराची मंजुरी मिळाल्याशिवाय दस्तऐवज नोंदवता येत नव्हता। मात्र नव्या सुधारणेनुसार शेतकऱ्यांनी आपसी वाटणी केल्यानंतर थेट मुद्रांक निबंधकाकडे जाऊन केवळ 500 रुपयात वाटणीपत्र नोंदवता येणार आहे। यासाठी कोणतीही अतिरिक्त फी आकारली जाणार नाही आणि तहसीलदाराकडे जाण्याची गरजही राहणार नाही। या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ सुरू झाल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं।
तहसीलदार जोपर्यंत आपसी वाटणीला मान्यता देत नाही तोपर्यंत आपसी वाटणीचं डॉक्युमेंट रजिस्टर करता येत नव्हतं। पण कालच्या सुधारणेने आता शेतकऱ्यांनी शेतीची आपसी वाटणी केली की सरळ मुद्रांक निबंधकाकडे जायचं आणि 500 रुपयामध्ये रजिस्टर वाटणीपत्र करून घ्यायचं। कुठली नोंदणी फ्री, कुठलंही शुल्क लागणार नाही। 500 रुपयाहून मात्र आता सरळ शेतकऱ्यांना आपलं डॉक्युमेंट रजिस्टर करता येईल।
विदर्भात वाढत असलेल्या तापमानाची तीव्रता आणि उष्मलाटेचा इशारा लक्षात घेता नागपुरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शाळा अंगणवाड्या यांची वेळ सकाळी 7 ते 10:30 या दरम्यान ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. त्याचप्रमाणे अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी देखील जिल्ह्यातील सर्व शाळांच्या वेळेत कपात करण्याचे आदेश जारी केले असून आता शाळा सकाळी 7 ते 10 या वेळेतच भरतील. हा आदेश आजपासून 30 एप्रिल पर्यंत लागू राहणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावर वरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. वाशिम इथं फिरत्या पासपोर्ट आधार अर्थात पारपत्र व्हॅन सेवेचं उद्घाटन क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी समीर डफाडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यामुळे आता नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी इतर जिल्ह्यांमध्ये जाण्याची गरज उरणार नाही. यापूर्वी वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्टसाठी नागपूर अकोला किंवा हिंगोली इथं जावं लागत होतं. या व्हॅनमधून नवीन पासपोर्टसाठी अर्ज करणे नूतनीकरण करणे तसेच अन्य आवश्यक प्रक्रिया एकाच ठिकाणी पूर्ण करता येणार आहे. ही सेवा दर महिन्याला 4 दिवस उपलब्ध राहणार असून पहिल्या आणि तिसऱ्या आठवड्यात मंगळवारी आणि बुधवारी नागरिकांना सेवा दिली जाणार आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन भविष्यात या सेवेचा कालावधी वाढवण्याचा विचार केला जाऊ शकतो अशी माहिती डफाडे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा शक्ती जागर यात्रेला सुरुवात झाली. युवा शक्तीला जागृत संघटित करून राष्ट्रीय शक्तीचा जागर करण्यासाठी ही यात्रा महत्वाची असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. युवा शक्ती संघटित करून एका दिशेने नेऊ शकलो तर महाराष्ट्रात मोठं परिवर्तन घडू शकेल. देशाचं संविधान आणि संविधानाप्रती समाजातील सर्व तरुणांना जागृत करण्याचं काम युवा शक्ती जागरच्या माध्यमातून होईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार डॉ गोपाळराव पाटील यांचं आज लातूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. डॉ गोपाळराव पाटील यांनी वैद्यकीय सेवेतून समाजकारणात प्रवेश करून राजकारणात सक्रिय भूमिका बजावली. 1994 ते 2000 या काळात भाजपचे राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. तसंच वाणिज्य परराष्ट्र व्यवहार रेल्वे यासारख्या महत्वाच्या संसदीय विषय समित्यांमध्ये योगदान दिलं. लातूर इथल्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेल्या लातूर पॅटर्नमधून अनेक गुणवान विद्यार्थी घडवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ गोपाळराव पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात आज वादळी पर्जन्यमानासह गारपीट होण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक विभागाने वर्तवली आहे. याशिवाय नागपूर वर्धा अमरावती बुलडाणा वाशिम गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये उद्या वादळी पर्जन्यमान कायम राहणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. उद्या संपूर्ण विदर्भात तुरळक पर्जन्यमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आज अकोला इथं 43.6°C इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. क्रिकेट. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं राजीव गांधी मैदानावर सायंकाळी 7:30 हा सामना खेळवला जाणार आहे. 860 रुपये करार शुल्क भरल्यानंतर प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून 7 लाख रुपये कर्ज मंजूर होत असल्याचा दावा सरकारनं फेटाळला आहे. पत्र सूचना कार्यालय पीआयबीच्या फॅक्ट चेक युनिटनं याबाबतचं पत्र बनावट असल्याचं स्पष्ट केलं आहे. मुद्रा योजनेतून वित्तीय संस्थांना निधी देण्यात येतो आणि वित्तीय संस्थांकडून ते कर्ज स्वरुपात लाभार्थ्यांना देण्यात येतं असं पीआयबीनं स्पष्ट केलं आहे. यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन इथं युवा संवाद उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित या उपक्रमात आयपीएस रॉबिन बन्सल यांनी खासगी नोकरी सोडून यूपीएससीत यश मिळवण्याचा प्रेरणादायी प्रवास मांडला. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. नागरी सेवा दिनानिमित्त राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान आणि स्पर्धेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण. शेतकऱ्यांनी शेतजमिनीची आपसी वाटणी केल्यानंतर मुद्रांक निबंधकाकडे 500 रुपयात वाटणी पत्र नोंदवता येणार. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील शाळांच्या वेळेत बदल आणि उद्या संपूर्ण विदर्भात तुरळक पर्जन्यमानाची शक्यता. याबरोबर हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.